समास पाच, माया ब्रह्मनिरूपण। अशाश्वत मायेचा पगडा जीवावर इतका जबरदस्त असतो की किती वेळा सांगितलं तरी परत येरे माझ्या मागल्या। परंतु श्री समर्थांसारखे संत तीच गोष्ट न कंटाळता सांगत राहतात। ऐकूया तर, श्रीराम श्रोते पुसती ऐसे, माया ब्रह्मते कैसे, श्रोत्या वक्तयांच्या मिसे, निरूपण ऐका। ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार, मायेसी आहे। ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूपी। माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना, अज्ञानासी। माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना, अविनाशते। माया पंचभूतीक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक, माया ब्रह्मांचा विवेक, विवेकी जाणती। सकल माया विस्तारली, ब्रह्मस्थिती अच्छादिली, परिते निवडून घेतली साधूजनी। गोंडाळ सांडून नीर घेईजे, म्हणजे शेवाळ दूर करून पाणी घ्यायचं। नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे, ब्रह्म तैसे। वस्तू नवे बोलिजे ऐसी, माया जैसी बोलिजे तैसी, काळ पावे ना वस्तूसी, मायेसी झडपी। माया ब्रह्माचे विवरण, करिता चुके जन्म मरण, संतास गेली या शरण, मोक्ष लाभे। अरे या संतांचा महिमा, बोलावया नाही सीमा, जयाचे निजगदात्मा, अंतरचि होये। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास पाचवा। श्रीराम।